अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मंच आणि महाराष्ट्राबाहेर आंतरराज्य स्तरावर बृहन महाराष्ट्र मंडळे ही मराठी भाषेविषयी काम करत असतात। आज आपल्याकडे महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड इथले अध्यक्ष अजय काळे सर आलेले आहेत। सर, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
नमस्कार
सर। महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड हे जे मंडळ आहे, याचा थोडक्यात इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। कुठल्याही संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात, तर महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड यांच्याकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
5-7 मुलांनी 1935 विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी एक महाराष्ट्र क्लबची स्थापना केली होती। त्याच्यानंतर 1944 मध्ये महाराष्ट्र क्लबचं नाव चेंज करून महाराष्ट्र मंडळ असं संविधान बनवून पंजीकृत करण्यात आले। महाराष्ट्र मंडळाची कल्पना जी आहे की मराठी माणसं राहतात, तर संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात असे। त्याप्रमाणे त्यावेळीच्या लोकांनी महाराष्ट्र मंडळच्या कार्यांना एक नवीन गती दिली। त्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळाने इथे एक किशोर कुमार नाईट करून 1975 मध्ये एक नवीन मोठी बिल्डिंग बांधण्यात आली। त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर विद्यालय शिक्षणाच्या क्षेत्रात संत ज्ञानेश्वर विद्यालयाची स्थापना करण्यात आली 1980 मध्ये। दिव्यांग मुलींना स्वरोजगार आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी दिव्यांग बालिका विकासची स्थापना करण्यात आली। दिव्यांग बालिका विकासमध्ये आतापर्यंत जवळपास 250 मुली जे आहे सेल्फ डिपेंडेंट होऊन आपल्या आपल्या घरी पोहोचले आहेत। त्यांचं राहणं खाणं जेवण, त्यांचा स्वरोजगार, त्यांची नोकरी, त्यांना लग्न करून त्यांच्या घरीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रकल्प दिव्यांग बालिका विकास महाराष्ट्राचा एक मोठा प्रकल्प आहे। तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालय जे आहे त्याला पण जवळपास 45-50 वर्ष होत आहे। ते इथे पण बऱ्याचशा मुलांनी शिक्षण अर्जित केलं आहे। मंगल मिशन मध्ये पण आपल्याकडची मुलं जे आहे एज ए सायंटिस्टची भूमिका निभवत आहे। सध्या 850 स्ट्रेंथ आहे दिव्यांग बालिका विकासमध्ये, सध्या 15 मुली राहतात। तसेच बाहेरच्या मुलींना रायपूरमध्ये जेव्हा ते नोकरी करता येतील किंवा शिक्षणा करता येतील आपल्या आपल्या गावापासून, तर एक मध्य प्रदेशला, कारण की पहिले मध्य प्रदेश होता, छत्तीसगडच्या अगोदर मध्य प्रदेश होता, तर प्रथम फर्स्ट जे आहे सखी निवास वर्किंग वुमेन हॉस्टेल महाराष्ट्र रायपूरनीच बनवून दिलं होतं। तर अशी वर्किंग वुमेन हॉस्टेल, दिव्यांग बालिका विकास विद्यालय आणि जवळपासच्या लोकांना बाल संस्कार केंद्र महाराष्ट्र मंडळ शंकरनगर बाल वाचनालय असं एक केंद्र पण स्थापित केलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र मंडळाचे 16 महिला केंद्र पूर्ण रायपूर भरात प्रत्येक एरियामध्ये ते केंद्र कंटिन्यू काम करतात आणि प्रत्येक वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम मध्ये महाराष्ट्र मंडळाचा रोल जे आहे खूप इथे जास्त आहे। मंडळामध्ये जितके पण आपले मराठी सण आहे हे सगळे सण साजरे करण्यात येतो। दिवाळी, दसरा, दिवाळी पहाट, होळी, गुढीपाडवा, ते सगळे कार्यक्रम महाराष्ट्र मंडळामध्ये कंटिन्यू चालत राहतात। म्हणजे दर दिवशी 2-3 दिवसामध्ये एक ना एक कार्यक्रम आहे। जितके पण महापुरुष आहे, टिळक पण आम्ही जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, राजगुरूंची पण करतो, भगतसिंगची पण करतो, लालबहादूर शास्त्रीची पण करतो, आंबेडकरची पण करतो। म्हणजे जितके पण महापुरुषांनी मदत केली आहे, आपला सहभाग दिला आहे, सगळ्यांची जयंती आणि पुण्यतिथी याच्यासाठी एक वेगळी समिती आहे। म्हणजे जर का तुम्हाला एक मी सांगू की छत्तीसगडमध्ये महाराष्ट्र मंडळाची जी भूमिका आहे त्याच्या व्यतिरिक्त रायपूर, भिलाई, द्रुग, राजनांदगाव, बिलासपूर, कोरबा इथे सगळी जागा महाराष्ट्र मंडळाची स्थापन करण्यात आली आणि तिथच्या लोकांनी त्या एरियाच्या लोकांसोबत, म्हणजे फक्त मराठी नाही, मराठी म्हणजे इतर समाजाच्या लोकांमध्ये पण आपल्याला कामं इतके चांगले करायचे ते किती लोक ओळखील यार ये मराठी लोक हमला बहुत अच्छा काम करते। अशी भावना मंडळाच्या लोकांनी केली आणि आज महाराष्ट्र मंडळची एक मोठी वास्तू आहे त्यासाठी.
सर, म्हणजे सामाजिक कार्यांबरोबरच आपलं स्थानिक लोकांना सुद्धा आपण ह्या महाराष्ट्र मंडळामध्ये सामील करून घेत आहे, आणि सामाजिक कार्य पण चाललंय, सांस्कृतिक कार्य पण चाललंय.
बरोबर.
मग आता ते लोक जे आहेत इथले स्थानिक, ते पण ह्या महाराष्ट्रीयन संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत का या निमित्ताने?
होतात. मंडळाच्या कार्यक्रमामध्ये ते येतात. जवळपास प्रत्येक कार्यक्रमामध्ये 300-400 लोक येतात. स्थानिक लोकांचा इन्व्हॉल्वमेंट तर खूप आहे, कारण की मंडळी जे आहे ना मराठी संस्कृतीची तर जोपासना केलीच आहे, त्याच्यासोबत मानवताची गोष्टी मंडळामध्ये जास्त आहे. म्हणजे सगळ्यांसाठी सहयोग करा.
सर, आपण आता खूप छान हे सांगितलं की कार्य हे चाललेलं आहे, पण मग तरुण पिढी किंवा हे जे छोटी मुलं आहेत आपली महाराष्ट्रीयन, यांचा देखील याच्यामध्ये सहभाग असतो का? आणि याबाबत एखादी चांगली घटना किंवा अनुभव असेल तर त्याविषयी सांगा.
खूप बढिया तुम्ही विचारलंय, खूप बढिया गोष्टी विचारली तुम्ही. महाराष्ट्र मंडळामध्ये युवा समिती आहे, कला संस्कृती समिती आहे, पर्यावरण समिती आहे, महिला केंद्र आहे, साहित्यिक समिती आहे, स्वास्थ्य समिती आहे. लोक आजकाल मराठी कमी बोलतात म्हणून ऑनलाइन मराठी कोचिंग क्लासेस मागच्या 5 वर्षापासून चाललेली आहे.
हो, मी तिकडे वळतच होते की मराठी भाषेसाठी आपण म्हणजे नेमकं काय आता कार्य करत आहात.
9 ते 11 पर्यंत रोज जे आहे ना मराठी ऑनलाइन कोचिंग क्लास आहे मागच्या 5 वर्षापासून. बरेचसे हिंदी भाषी लोकही सुद्धा मराठी शिकायला तयार आहे, आणि ही तर ऑनलाइन कोचिंग क्लासेस आहे. तर ऑल ओव्हर इंडियाचे बरेचसे लोक जे आहे, तर अशी ही सुविधा जी आहे महाराष्ट्र मंडळाची मागच्या 4-5 वर्षापासून आहे, आणि लोक खूप इंटरेस्ट घेऊन त्याच्यात कोचिंग करतात. आणि त्याची जितकी पण फीस आहे ती पूर्ण फीस जी आहे दिव्यांग बालिका विकासही आम्ही चालवतो, त्याच्या सहायतार्थ राहते.
खूपच छान. सर, आता मगाशी आपण म्हणालात की बाल वाचनालय देखील आहे,
करेक्ट?
तर मग तिथे मुलांचा कसा प्रतिसाद आहे मराठी भाषेविषयी?
असं आहे की शेजारच्या जे झुग्गी झोपडीचे मुलं असतात ना, त्यांना शिक्षणाची सवय लावायकरता त्यांना संस्कार केंद्र करता, त्यांच्यामध्ये संस्कार आणि त्यांना कसं बोलायचं, काय व्यवहार करायचा इतर लोकांसाठी, तर तिथे पण जवळपास जे आहे ना 25-30 मुलांची आम्ही सुविधा केलेली आहे. तिथे लोक येतात, त्यांना शिकवण्यासाठी पण टीचर्स आहे, आणि संध्याकाळी ते बाल वाचनालय आपण उघडतो तर लोक वाचनालयामध्ये पुस्तकही वाचतात. ते प्रत्येक एरियामध्ये महाराष्ट्र मंडळ रायपूरनी आपले आपले केंद्र उघडून ठेवले आहे. एक शंकरनगर एरिया आहे, तिथे शंकरनगरमध्ये बाल वाचनालय उघडून ठेवलेलं आहे. म्हणजे तिथे सिनियरसाठी आणि मुलांसाठी आम्ही शिक्षण आणि संस्कारचे क्लासेस चालवतो, ठीक आहे. शैलीनगर एरिया, तिथे प्रियदर्शनगरमध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियमची शाळा आहे, तिथे आमचं एक केंद्र आहे. तिथे शाळेमध्ये 850-900 लोक आहे. त्यावेळी शोभे कॉलनीमध्ये महाराष्ट्र भवन आहे, समता कॉलनीमध्ये दिव्यांग बालिका विकास फ्री आहे. असे प्रत्येक एरियामध्ये जे आहे ना वेगवेगळे केंद्रही बनवून ठेवलेले आहे, आणि केंद्राची समिती पण बनवून ठेवलेली आहे. तर ते समिती आपलं आपलं कामं करतात. महाराष्ट्राच्या बाहेर एक महाराष्ट्र निर्माण केलेला आहे महाराष्ट्र मंडळ रायपूरनी, हे शब्द आहे. उषा मंगेशकर हे पण इथे आल्या होत्या, सुमित्राताई महाजन येऊन गेलेले आहे, इवन अण्णा हजारे पण येऊन गेले आहे, सिंधुताई सपकाळ पण येऊन गेली आहे. इतकी मोठी संस्था आहे. किशोर कुमार नाईटच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने महाराष्ट्र मंडळाच्या भवनचं पण आपण 1975 कार्यक्रम केले होते. जगजीत सिंग, चित्रा सिंग हे सगळे येऊन.
अच्छा, नामांकित लोकांचा सहभाग आहे म्हणजे, आणि त्यामुळे काय होतंय की लोक पण आकर्षिले जातात आणि आपले कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे होत आहेत. आणि ह्या त्या महाराष्ट्र मंडळांकडून सामाजिक कार्य एक चांगल्या प्रकारे पुढे जात आहे. आपण आता मगाशी म्हणलो की पुढची जी पिढी आहे तर ती मराठी भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहे असं आपल्या ऑनलाईन ह्याच्यावरून तुम्ही सांगताय, मग त्याचा उपयोग करतात का? म्हणजे ते काही नाटिका करणं किंवा एखादे मराठी ह्याच्यावर डान्स बसवणं किंवा
जे आपले कल्चरल प्रोग्राम्स आहेत,
वक्तृत्व अशा टाइपची काही जे आपले आहेत,
त्याच्यात आपले मराठी संस्कृतीची पूर्ण छाप दिसेल तुम्हाला. मराठी लोक मराठीचे जितके पण कार्यक्रम आहे ते आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते दिसतात. तसेच मराठी लेखन स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा हे, आणि मराठी पुस्तक वाचन स्पर्धा, मराठीचे संबोधनची स्पर्धा, व्यक्तित्व विकास विक्रम मराठीमध्ये, हे सगळे कार्यक्रम वेगळे आहेत. ते कार्यक्रम पण वेळोवेळी चालत राहतात.
अच्छा. सर, हे जे छान उपक्रम चालवले जातात महाराष्ट्र मंडळाकडून, तर अशा वेळेला आपल्याला काही अनुभव आलेत का किंवा गौरव उद्गार आपल्याकडे आहेत का?
आपल्याकडे म्हणजे एक्झाम्पल्स आणि अनुभव तर खूप आहे, कारण की 90 वर्षाची संस्था आहे आणि 1985 पासून मी स्वतः महाराष्ट्र मंडळ रायपूरमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. तर बरेचसे असे पेरेंट्स मला दिसले ज्यांची काही परिस्थिती नव्हती पण त्या पेरेंट्सला आम्ही सांगितलं की तुम्ही आपल्या मुलांना जर का फ्युचरच्या प्रमाणे इंग्लिश मिडियम विद्यालयामध्ये तुम्ही शिकवता तुमच्या मुलांचा फ्युचर खूप ब्राईट होऊ शकेल. इंग्लिश पण एक आवश्यक आहे म्हणून ते इंग्लिश मिडियम शाळेची स्थापना करण्यात आली आणि तिथे मिडल क्लासच्या मुलांना पण आपण इंग्लिश शिक्षण देतो. असे दोन तीन पेरेंट्स मला भेटले की त्यांच्या काही पैसे नव्हते, म्हणजे तुम्ही पैशाची चिंता नका करू, तुम्ही मंडळाच्या ज्ञानेश्वर शाळेमध्ये शिकवा. आणि त्यावेळी आमच्याकडच्या लोकांनी त्यांची फीस पण माफ करून दिली आणि आज जे ते मुलं आहे ते आज चांगल्या उच्च पदावर आहे आणि मंडळाला त्यांना असं वाटते की मंडळ माझाच आहे, माझा परिवार आहे. तर बरेचसे लोक असे वेळोवेळी जे आहे आमच्याकडे दोन तीन योजना चालतात, शिक्षावृत्तीची योजना चालतो, चिकित्साची उपकरणची योजना चालवतो आम्ही, लोकांना शिक्षणासाठी आम्ही पैसे अनुदान स्वरूप देतो, तर ह्या सगळ्या याच्यात त्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट राहतात.
महाराष्ट्र मंडळ रायपूर यांना आता महाराष्ट्राकडून काय अपेक्षा आहेत?
महाराष्ट्राकडून ही अपेक्षा आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काही ऑफिसर्स किंवा काही मंत्री महाराष्ट्र मंडळ रायपूरला एकदा अवश्य व्हिजिट करायला पाहिजे आणि बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये जितकी पण संस्था आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जितकी पण संस्था कामं करीत आहे, जर का त्यांनी व्हिजिट केली तर ते माहीत होईल की महाराष्ट्रामधून निघालेले महाराष्ट्रीयन लोकांनी इतर प्रदेशात जाऊन आपली संस्कृतीची जोपासना पण केली आहे आणि इतर सामाजिक कार्य पण केले आहे, लोकांना पण मदत करत आहे. जसं फॉर एक्झाम्पल रायपूरमध्ये महाराष्ट्र मंडळाला लोक मानवता का महाराष्ट्र मंडळ असं लोक ओळखतात. आर्थिक अनुदान जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून मिळालं तर ही जी कामाची स्पीड आहे ते अजून दुप्पट चौपट वाढेल. आणि युवा लोक आमच्या टीम मध्ये जास्त आहे. बऱ्याचदा असं झालं ना की आजकाल युवा लोकांना सामाजिक कार्यात इंटरेस्ट नाही आहे, पण आम्ही युवा लोकांची जवळपास 150 लोकांची टीम तयार केलेली आहे. हे लोकांना सांगितलंय की तुम्ही आपल्या केरियर बघता बघता समाजासाठी पण काही एक दोन तास तीन तास वेळ द्याल.
हो सर, नक्कीच आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. सर, आज आपण महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आम्हाला तिथे चालणाऱ्या घडामोडींविषयी सांगितलं, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क करा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.